चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ बेपत्ता। देशातील सर्वात मोठी कॉफी साखळी कॅफे कॉफी डेचे संस्थापक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई व्ही जी सिद्धार्थ सोमवारी रात्रीपासून बेपत्ता आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी उल्लाल पुलावरून उडी मारली आहे। हा पूल मंगळुरूपासून 6 किलोमीटर दूर नेत्रावती नदीवर आहे। मंगळुरू शहर पोलिसांनी त्या पुलावरून उडी मारणाऱ्या व्यक्तीचा तपास करणं सुरू केलं आहे। याबाबतीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ 29 जुलैला मंगळूरच्या दिशेनं प्रवास करत होते। प्रवासादरम्यान नेत्रावती नदीच्या पुलावर त्यांनी आपली कार थांबवली आणि बाहेर येऊन परिसरात फिरत होते। यानंतर बराच वेळ उलटल्यानंतरही सिद्धार्थ परतलेच नाहीत, तेव्हा त्यांच्या चालकाला चिंता वाटू लागली। यानंतर तणावात असलेल्या चालकानं सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांना फोनवरून घडल्या प्रकाराची माहिती दिली। कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसात धाव घेतली। असं सांगितलं जात आहे की सिद्धार्थ यांना कॅफे कॉफी डे येथील कर्मचारी आणि निर्देशक मंडळाला पत्र लिहिलं होतं। पत्रात त्यांनी म्हटलं होतं की व्यवसायातील कुठलीही आर्थिक देवाणघेवाण ही माझी जबाबदारी आहे, याबाबत माझ्याशिवाय इतर कोणालाही पोलिसांनी जबाबदार धरू नये। 25 जलतरणकर्त्यांसह 200 अधिक लोक शोध मोहिमेत गुंतले। काल ते बेंगळुरूहून साकलेशपूरला जात आहे असं सांगून बाहेर पडले होते, परंतु वाटेत त्यांनी ड्रायव्हरला मंगळूरला जाण्यास सांगितलं। उल्लाल पुलावर पोहोचल्यावर ते गाडीतून खाली उतरले। सिद्धार्थनं ड्रायव्हरला जरा पुढे जाण्यास सांगितलं, मी चालत येतो असं सांगितलं, पण परतले नाहीत। श्वान पथकही त्यांना शोधत पुलाच्या मध्यभागी थांबलं असं मंगळुरू शहर पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितलं।